नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. एनईपी प्रमाण पाठ्यपुस्तकां छापपाची तयारी नेटान गोंय केंद्रीत विशयांचो पाठ्यपुस्तकांत आसपाव. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान राज्यांत आसतली 15 ते 20 मजगतीं बायक रॅली. आयज पुराय गोंयांत तुळशीच्या लग्नाचो धुमधडाका. साखळेचो त्रिपुरारी उत्सव 15 नोव्हेंबराक 6 नोव्हेंबराक मनयतले पत्रकारिता दीस. आतां पुराय खबरो. राज्यांत नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू जाल्या. अणू नव्वेंत एनईपी प्रमाण अभ्यासक्रम राबयतले. तेच धर्तीर नवी पाठ्यपुस्तकां छापपाक सुरवात जाल्या. राज्यांतल्या सगळ्या पांवड्यार एनईपी लागू करपा खातीर राज्य शिक्षण आनी प्रशिक्षण परिषदेन पुराय तयारी केल्या. येत्ता पयली ते 6वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर नवीन अभ्यासक्रम आनी पाठ्यपुस्तकां तयार करपाच्या कामाक सुरवात जाल्या. एनसीईआरटीन तयार केल्या पुस्तकांत गोंया कडेन संबंधीत मुद्द्यांक 20% सुवात आसतली. राज्यांतल्या शाळां खातीर प्राथमीक आनी मध्यम पांवड्या खातीर अभ्यासक्रम तयार करपाक शिक्षण तज्ञांची नेमणूक केल्या. विशयाप्रमाण एकूण 120 तज्ञांची नेमणूक केल्या. एकूण 10 विशयांची पाठ्यपुस्तकां तयार करतले. ह्या तज्ञांक एनसीईआरटीच्या राष्ट्रीय पांवड्यार पाठ्यपुस्तक निर्मिती केल्ल्या तज्ञां कडच्यान पाठ्यपुस्तक आनी अभ्यासक्रम तयार करतना गोंय केंद्रीत विशय पाठ्यपुस्तकांत येवचे हे खातीर मार्गदर्शनपर कार्यशाळेचें आयोजन केल्लें. रोजगार विनिमय केंद्रात नावनोंदणी केल्ल्या उमेदवारांनी आपल्या वैयक्तीक माहितीतलो बदल 10 डिसेंबरा आदी नोंद करचो असे आवाहन रोजगार विनिमय केंद्राच्या संचालकांनी केला. कामावेलो अणभव, शैक्षणिक पात्रतेचो वाढ अशी दुरुस्ती केल्यार सरकारी आनी खासगी क्षेत्रात रोजगारा खातीर ह्या केंद्रातल्यान नांवां धाडटना ताची मजत जातली. ताका लागून उमेदवारांनी ऑनलायन पद्दतीन ही माहिती जोडची अशें केंद्रान कळीत केला. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान 15 ते 20 नोव्हेंबर मजगतीं राज्यांत बायक रॅलीचें आयोजन केलां. उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्लोधिकारी ह्या रॅलीचें संयोजन करतले अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांणी दिल्या. 15 तारखेक पत्रादेवी हांगासून रॅली सुरू जातली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हे रॅलीक 5वो बावटो दाखयतले. 16 तारखेक साखळे, 17 तारखेक फोंड्या, 18 तारखेक कुडचड्या, 19 सांग्यार आनी साश्टीत तर 20 तारखेक बाळी आनी काणकोण असो ह्या रॅलीचो प्रवास आसतलो. ह्या रॅलीत 1500 दुचाकी चालक आसतले. काणकोणा जावपी समारोप सुवाळ्यात केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके उपस्थित रावतले अशें तवडकर हांणी सांगलां. परवरीच्या सूर्या फाउंडेशनान आनी कला आनी संस्कृती संचालनालयाच्या जोडपालवान गीत सावरकर ही कार्यावळ शेनवारा 16 तारखेक सांजे 4 वरांचेर संस्कृती भवनात आयोजीत केल्या. सावरकरांनी रचलेले पोवाडे तशेंच स्फूर्ती गीतां, कवनां आनी नाट्यगीतां ह्या कार्यावळीत सादर जातली. कार्यावळीची रचना, संकल्पना आनी संगीत दिग्दर्शन अजय नाईक हांणी केलां. ह्या कार्यावळीत विजय शेट्टी, सुनीता फडणीस, अर्कज नागवेकार, उर्विजा नागवेकार, अजय नाईक, स्नेहल गुरव कारखानीस, श्रुती सांगोडकर, मान्यता कुंटे आनी संचित मणेरीकर वांटो घेतली. वाद्यवृंद पंगडात सुरेश घाडी आनी सहकारी आसतले. कार्तिकी द्वादशी निमतान आयज सांजे गोंयभर तुळशी लग्नाचो उत्सव सुरू जाला. ह्या उत्सवाक व्हडली दिवाळी अशें म्हणटात. राज्यभरांतल्या बाजारांनी तुळशी लग्नाची साहित्य खरेदी करपा खातीर कालसावन गर्दी आशिल्ली. उशीकाणू आनी हेर साहित्य जाग्या जाग्यांचेर विकपाक थळाव्या विक्रेत्यांनी मांड मांडल्यात. सगळ्या घरांतली तुळशी वृंदावनां नटून सजून लग्नाक तयार जाल्यात. गोंयात तुळशी लग्न सुवाळो व्हडा उमेदीन तशेंच धार्मीक परंपरेन आनी श्रद्धेन मनयतात. चडशा घरांनी तुळशीची पुजा करून मंगलाष्टका सयत तुळशीचें लग्न लावपाची परंपरा चालू आसा. ते उपरांत घरांतल्यो बायलो मांगल्याचें प्रतीक म्हणून तुळशी मुखार जुळी पेटयतात. तुळशी लग्ना उपरांत मागीर पंचांगांतलो शुभमुहूर्त फाल्यां सावन लग्न समारंभ लेगीत अधिकृतपणान सुरू जातले. भारतीय संस्कृती आनी परंपरा हातूंत तुळशीक खूब म्हत्व आसा. तुळस ही फक्त धार्मीक किंवां सांस्कृतीक दृश्ट्या म्हत्वाची ना तर ती भलायकीचे खातीर खूब गुणकारी आसा. देशभरांत तुळशीचें लग्न व्हडा थाटामाटांत करतात. कांय सुवातांनी सकाळीं तर कांय सुवातींनी सांजे तर कांय सुवातींनी रातचें तुळशीचें लग्न लायतात. तुळस आनी तुळशीचें लग्न हाचे बद्दल खूब प्रथा कथा प्रचलित आसात. पराक्रमी दैत्य जालंधर हो थोर प्रतिव्रता वृंदा हिचो घोव. वृंदेचें पातिव्रत्य जो पर्यंत आसतालें तो पर्यंत जालंधराक मरण येवचें ना असो ताका वर आशिल्लो. दुश्ट जालंधराचो पराभव करपा खातीर वृंदेचें पावित्र भंगोवपाचें खूब गरजेचें आशिल्लें. देखून भगवान विष्णून जालंधराचें रूप घेतलें आनी तिचें पावित्र भंग केलें. उपरांत महादेवान असुरांचो राजा जालंधराचो वध केलो. ताचे उपरांत वृंदा सती गेली. हाचे भगवान विष्णूक खूब दुख्ख जालें. देवांनी जंय वृंदेचें दहन जालें थंय तुळशीचें रोप लायलें आनी त्या वृंदेचेर जाल्लें अन्यायाचें परिमार्जन करचें म्हणून कृष्णावतारांत रुक्मिणी म्हणून जल्मल्ल्या वृंदे कडेन भगवंतान लग्न केलें. तो दीस आशिल्लो कार्तिकी द्वादशीचो. तुळस ही खुबशा रोगांचेर गुणकारी औषध. देखून प्रत्येक दारांत तुळस आसची असो पयलीं पासून रूढी आसा. तुळशीक प्रदक्षिणा घालपाची, तुळशीचे लाकडाचे मणी करून ताची माळ गळ्यांत घालप अशा खुबशा मार्गांनी तुळशीक आपल्या दैनंदीन जिणेंत आमी सांबाळून घेतात. तुळस वातावरणांतली दुशीत हवा शुद्ध करता आनी त्वचा रोगाचेर तर तिचे रामबाण उपाय आसा. रक्तशुद्धीकारी, गुणकारी अशे खुबश्यो वखदी गुण तिचे कडेन आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात. कला आनी संस्कृती संचालनालय पर्यटन खाते पर्यटन विकास महामंडळ माहिती आणि प्रसिद्धी खाते दीपावली उत्सव समिती आणि श्री विठ्ठल देवस्थान समिती यांच्या सहकार्यान 15 नोव्हेंबराक विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी उत्सव मनयतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदले मुख्यमंत्री आणि श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानचे अध्यक्ष प्रतापसिंह रावजी राणे पर्यटन मंत्री रोहन खवटे आमदार आणि पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ गणेश गावकार गोय राज्य बागायत महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट गोय रानविकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ देविया राणे करापूर सरवण पंचायतीचे सरपंच सिद्धी परब दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष तन्वी सावंत दिनेश उसपकर आणि हेर मानेस्त ह्यावेळार हजर असतले. त्रिपुरारी पुनवेच्या उत्सवा निमतान विंगड कार्यावळीचे आयोजन केला. माहिती आणि प्रसिद्धी खात्या वतीन स्वयंपूर्ण गोय विशयाचेर फोटो प्रदर्शन आयोजित केला. सांजेच्या 7 वरांचेर भगवान श्रीकृष्ण मिरवणूक उपरांत वाळवंटी न्हंयच्या पात्रात दीपदानाचो कार्यावळ जातली. 7:30 वरांचेर श्री पांडुरंग देवस्थानाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम जातलो. रातचे 10:30 वरांचेर श्री विठ्ठल रखुमाई पालखी मिरवणूक आणि उपरांत पारंपारीक सारंग दिवे मळबात सोडपाचो कार्यक्रम जातलो. पारंपारीक नौकाविहार सर्त रातच्या 10:30 ते 12 वरां मेरेन जातली. नौकाविहार सर्ती खातीर पहिले इनाम 35,000 रुपया आणि रॉलिंग ट्रॉफी, दुसरे इनाम 30,000 आणि ट्रॉफी, तर तिसरे इनाम 25,000 आणि चौथे 20,000 रुपयाचे आणि पाचवे 15,000 रुपयाचे इनाम असा. तसेच प्रत्येकी 8,000ची 5 उमेद वाढोवपी इनामय असा. भारतीय पत्रकारिता मंडळाच्या स्थापनेच्या उगडासाक प्रत्येक वर्षा राष्ट्रीय पत्रकारिता दीस मनयतात. राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान 16 नोव्हेंबराक सकाळी 9:30 वरांचेर माहिती आणि प्रसिद्धी खात्यान गोय संपादक मंडळ, गोय पत्रकार संघ, गोय फोटो पत्रकार संघटना, इलेक्ट्रॉनिक माध्यम पत्रकार संघटना, खेळा पत्रकार संघटना आणि दक्षिण गोय पत्रकार संघटनेच्या जोडपालवान पणजेच्या इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रंगाझा सभाघरात राष्ट्रीय पत्रकारिता दीस कार्यावळीचे आयोजन केला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हसतले. मेंटेनन्स ऑफ एथिक्स अँड अकाउंटेबिलिटी इन रिपोर्टिंग या विषयाचेर चर्चासत्र जातलें. तातूंत नामनेचे पत्रकार एलिस्टर मिरांडा, प्रसाद भांबरे, न्यूटन सिक्वेरा आनी डॉ ओलाव अल्बुकेर्क वांटो घेतले. ग्लेन कॉस्ता ह्या सत्राचे मॉडरेटर आसतले. ह्यावेळार पत्रकारितेंतल्या योगदाना खातीर ज्येश्ठ पत्रकार आर व्ही प्रभुगांवकार हांकां 2024 वर्साचो जिणे गौरव पुरस्कार भेटयतले. तशेंच ज्येश्ठ पत्रकार अलेक्झांडर मोनीस बार्बोजा, रामनाथ पै रायकार, सुशांत कुंकळेकार, प्रदीप पाटील आणि यशवंत पाटील हांचो पत्रकारितेंतल्या योगदाना खातीर सत्कार करतले. तशेंच फोटो सर्तीच्या जैतिवंतांक इनामां भेटयतले. राज्य सरकाराच्या कदंब येरादारी महामंडळान 79 कंडक्टरांची पदां भरपाक दैनंदीन रोजंदारी पद्दतीचेर अर्ज मागयल्यात. महामंडळान सध्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचेर भर दिला आनी ताका लागून वाहकांची गरज आसा म्हूण हे अर्ज मागयल्यात. तातूंतली 35 पदां सर्वसाधारण वर्गा खातीर उक्ती आसात आनी 35 पदांतली 20 OBC तर 9 ST खातीर राखीव आसात. कदंब महामंडळाचे संकेतथळाचेर ह्या भरतीची माहिती उपलब्ध आसा आनी अर्ज करपाची निमणी तारीख 21 नोव्हेंबर आसा. अर्जाचो नमुनो संकेतथळार दिला त्या प्रमाणूच अर्ज दिवचे. सरकारी वकील म्हणून उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सुषमा नाईक मांद्रेकार हांकां स्वाभिमान 2024 पुरस्कार प्रदान केला. कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित एका सुवाळ्यात तांकां हो पुरस्कार भेटयलो. गोयच्या कायदो आणि सुव्यवस्थे खातीर तसेच ज्येष्ठ नागरिकां खातीर दिल्या योगदानाक लागून तांकां हो पुरस्कार फावो झाला. चित्रपट निर्मिती आणि टीव्ही मालिका तयार करपी फामाद राजश्री क्रिएशनांस ह्या पुरस्काराचे आयोजन केल्ले. गोय मराठी अकादमीचे फोंडे विभाग समिती आणि विष्णू स्मृती प्रतिष्ठान गोय हांच्या जोडपालवान 16 तारखेक साहित्य अभिवाचन संवाद शृंखला 12वो भाग हाच्या अंतर्गत कवी आसावरी भिडे हांच्या भावविश्व ह्या कविता संग्रहाचो प्रकाशन सुवाळो जातलो. तशेंच भावस्पर्श ह्या संग्रहांतल्या 4 ओळ्यांचे वाचन जातले. सांजे 4:30 वरांचेर खडपाबान हांगा विश्व हिंदू परिशद सभाघरांत ही कार्यावळ जातली. मराठी अकादमीचे प्राचार्य अनिल सामंत हांच्या अध्यक्षते खाला जावपी ह्या कार्यावळीक मुखेल वक्ता म्हूण लेखिका पौर्णिमा केरकर, मानाची सोयरे म्हूण तरुण भारत दिसराळ्याचे निवासी संपादक सागर जावडेकर, फोंडे विभागाचे समन्वयक दशरथ परब, निलेश बुगडे आनी नितेश रायकार हजर आसतले. पत्रकार सुरेश बायेकार हांच्या सोशल मीडिया ग्रुप बायेकर न्यूजा वतीन 16 नोव्हेंबराक सांजेच्या 4 वरांचेर वेळगे ग्रामपंचायत सभाघरांत कवी संमेलन दवरला. दिवचल पत्रकार संघ, सुर्ला पंचायत आणि वेळगे पंचायत हांच्या सहकार्यान आयोजित या संमेलनात गोयातले 15 युवा कवी वांटेकार जातले. या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी खासा मंत्रीत म्हणून श्रीमती विद्यालयाची निवृत्त शिक्षक शुभदा सावयकर, वांते नवचेतना प्रगती मंच अध्यक्ष नितीन शिवडेकर, वेळगे सरपंच सपना पारसेकर, सुर्लाची सरपंच सहिमा गावडे, दिवचल पत्रकार संघ अध्यक्ष विशांत वजे आणि पत्रकार सुरेश पायेकर हजर असतले. दिवाळी हांगाच्या श्री विठ्ठल रुक्माई दिंडी पंगडा वतीन पखवाज वर्दळ 2.0 ह्या कार्यशाळेचे आयोजन केला. 17 तारखेक श्री भाविका देवी कोठारेश्वर सभा मंडप वाणजुवे मालार दिवाळी हांगा ही कार्यावळ जातली. ह्या कार्यशाळेत नामनेचे पखवाज वादक आणि मार्गदर्शक अनिल पंडीत हांचे मार्गदर्शन मेळटले. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. एनईपी प्रमाण पाठ्यपुस्तकां छापपाची तयारी नेटान गोंय केंद्रीत विशयांचो पाठ्यपुस्तकांत आसपाव. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान राज्यांत आसतली 15 ते 20 मजगतीं बायक रॅली. आज पुराय गोंयांत तुळशीच्या लग्नाचो धुमधडाको. साखळेचो त्रिपुरारी उत्सव 15 नोव्हेंबराक 6 नोव्हेंबराक मनयतले पत्रकारिता दीस. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.